नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्याच्या विविध भागात संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, कल्याण डोंबिवली, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस या रेल्वेगाड्या आज आणि उद्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत। ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे। ताम्हिणी घाटात 3 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीपात्राजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। जुलै महिन्यातल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये 66% जास्त भर पडली आहे। त्यामुळे मुंबईत सध्या लागून असलेली 10% पाणी कपात येत्या 29 जुलैपासून मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे। ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वृद्धापकाळानं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। फादर दिब्रिटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फादर दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 10व्या सामुदायिक रेडिओ पुरस्कारांची घोषणा केली। यात सर्वात अभिनव संवाद विभागात कहाणी सुनंदाची या कार्यक्रमासाठी सांगलीच्या येरळवणी रेडिओ केंद्राला पहिला पुरस्कार मिळाला आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या वैयक्तिक रँकिंग फेरीत दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर या भारतीय महिला तिरंदाजांनी 4था क्रमांक पटकावला आहे। उद्या या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी होणार आहे। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 109 अंकांची घसरण झाली आणि तो 80,046 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 7 अंकांची घसरण नोंदवत 24,406 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।